आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वीज ग्राहकांच्या फायद्यासाठी राज्य सरकार प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेसारखी योजना सुरू करणार. ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते बांधण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. जनतेच्या कामामध्ये राजकारण न आणता विकास यात्रेत सहभागी होण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विरोधकांना आवाहन. चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर 7.3% राहण्याची शक्यता आर्थिक पाणी अहवालात व्यक्त. महिला दिनानिमित्त विधिमंडळात विशेष चर्चा आणि साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार सुदर्शन आठवले यांना जाहीर. प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते. स्मार्ट मीटर लावणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिवसा वापरलेल्या विजेवर सवलत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली.
70% ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील आणि 70% ग्राहक म्हणजे जवळपास 1.5 कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरातही सोलर पॅनल लावून देणार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं बहुवार्षिक वीजदर याचिका सादर करत वीजदरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी 5 वर्षात ग्राहकांना दरवर्षी 9% दरवाढ सोसावी लागणार नाही, उलट वीजदर 24% कमी होणार आहे असं त्यांनी सांगितलं. राज्यात ग्रामीण भागातले 14,000 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. तसंच 1,000 लोकसंख्या असलेल्या सुमारे 4,000 गावांमध्ये सिमेंट काँक्रीटीकरणाचा प्रकल्प राबवण्यात येईल असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. राज्यातल्या सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुकर करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे विरोधकांनी जनतेच्या कामामध्ये राजकारण न आणता विकास यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. शिवरायांचा शंभूराजांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्ग, सोयाबीन खरेदी, औद्योगिक क्षेत्रातली गुंतवणूक यासह विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर 7.3% राहण्याची शक्यता आहे. कृषी आणि निगडीत क्षेत्र 8.7%, सेवा क्षेत्र 7.8% आणि उद्योग क्षेत्र 4.9% वाढण्याची शक्यता राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज हा अहवाल मांडला. या आर्थिक वर्षात राज्याचे स्थूल उत्पन्न 45,31,518 रुपये राहण्याची शक्यता आहे. तर दरडोई उत्पन्न 2,78,681 रुपयांवरून 11% वाढून 3,09,340 रुपये होण्याचा अंदाज आहे. स्थूल उत्पन्नाचा विचार करता महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असेल. मात्र दरडोई उत्पन्नामध्ये तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू यांच्यानंतर राज्याचा क्रमांक लागतो. गेल्या आर्थिक वर्षात राज्याचे महसुली उत्पन्न 4,86,116 कोटी रुपये होतं. यंदा ते केवळ 13,000 कोटींनी वाढून सुमारे 5,00,000 कोटी रुपये होईल असा अंदाज या अहवालात वर्तवला आहे. गेल्या वर्षी 5,05,647 कोटी रुपये असलेला महसुली खर्च यंदा 5,19,514 कोटी होण्याची शक्यता आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याची राजकोषीय तूट 2.4% आणि महसुली तूट 4% असेल असा राज्य सरकारचा अंदाज आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शस्त्रबलानं नव्हे तर प्रेमानं सर्वांना आपलंसं केलं असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. जागतिक महिला दिन आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त विधानसभेत चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते. अतिशय निस्वार्थ भावनेनं त्यांनी राज्य केलं आणि लोककल्याणकारी योजना राबवल्या असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत महिलांची आठवण त्यांनी काढली. 2029 साली कायदेमंडळात 33% महिला दिसतील असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विधान परिषदेतही यानिमित्त महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि सक्षमीकरण या विषयावर चर्चा झाली. आपला दृष्टिकोन प्रगल्भ होत नाही तोपर्यंत स्त्री पुरुष समानतेचं युग येणार नाही असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. अनेक यंत्रणा महिलास्नेही होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या. सार्वजनिक सोयीसुविधा अद्ययावत केल्या तरी स्त्रीचा आदर केला असं म्हणता येईल असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. कोणतंही राजकारण न करता सरकारनं महिलांना संरक्षण पुरवावं असं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षातली विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ 9 महिन्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि देशांतर्गत व्यापार विभागानं 2024 पर्यंतचा परकीय गुंतवणुकीसंदर्भातल्या अहवालात ही माहिती दिली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षातल्या पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात 1 वर्षात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News_Mumbai या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साहित्य अकादमीचा मराठी पुस्तकाच्या भाषांतरासाठीचा वर्ष 2024 पुरस्कार सुदर्शन आठवले यांना जाहीर झाला आहे. गुरुचरण दास यांच्या द डिफिकल्टी ऑफ बिईंग गुड या मूळ इंग्रजी पुस्तकाचं याच नावाने त्यांनी भाषांतर केलं आहे. मिलिंद महामल यांना भारतीय तत्वज्ञानाची रुपरेषा या नावाने आउटलाईन ऑफ इंडिया फिलॉसॉफी या मूळ इंग्रजी पुस्तकाचं कोकणीत भाषांतर केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 50,000 रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महिला बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर केले. 2022-23 या वर्षासाठी कोकण विभागातून नवी मुंबईच्या फुलन शिंदे, पुणे विभागातून जनाबाई उगले, नाशिकमधून अहिल्यानगरच्या डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगरच्या मीनाक्षी बिराजदार, अमरावतीच्या वनिता आंभोरे आणि नागपूरच्या शालिनी सक्सेना यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानं येत्या मे महिन्यात मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजनाच्या वेव्ज या शिखर परिषदेचं आयोजन होणार आहे. या परिषदेच्या आयोजनाबाबत उद्योग विभागातर्फे आज मुंबईत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या परिषदेत चित्रपट, टीव्ही, ब्रॉडकास्ट, प्रिंट, रेडिओ, वृत्तपत्र, नवीन मीडिया, जाहिरात, अॅनिमेशन, VFX, गेमिंग, ई स्पोर्ट्स, संगीत, लाईव्ह इव्हेंट्स इत्यादी मनोरंजनाशी संबंधित सर्व उद्योग क्षेत्रांवर भर देण्यात येईल अशी माहिती संजय जाजू यांनी या बैठकीत दिली. या पार्श्वभूमीवर या परिषदेची नियोजनबद्ध तयारी सर्व विभागांनी समन्वयातून करावी अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती द्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. अदानी समूहाला निविदा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सेकलिंक टेक्नॉलॉजी या कंपनीनं दाखल केली होती. जालना जिल्ह्यातल्या वाळू तस्करांनी काल परतूर इथल्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या वाहनावर हल्ला केला. या प्रकरणी 6 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वीज ग्राहकांच्या फायद्यासाठी राज्य सरकार प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेसारखी योजना सुरू करणार. ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते बांधण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. जनतेच्या कामामध्ये राजकारण न आणता विकास यात्रेत सहभागी होण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विरोधकांना आवाहन. चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर 7.3% राहण्याची शक्यता आर्थिक पाणी अहवालात व्यक्त. महिला दिनानिमित्त विधिमंडळात विशेष चर्चा आणि साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार सुदर्शन आठवले यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. CISF वर्धापन दिनानिमित्त प्रसारित होणाऱ्या विशेष कार्यक्रमामुळे रात्री 8:30 ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र. नमस्कार.